पुढील नोंद आहे कृत्रिम अवयव अर्थात आर्टिफिशियल लिम्स. शरीराच्या निकामी झालेल्या अवयवांचे कार्य करून घेण्यासाठी ज्या कृत्रिम साधनांचा वापर केला जातो त्यांना कृत्रिम अवयव असे म्हणतात. सर्वसाधारणपणे कृत्रिम अवयव या संज्ञेचा उल्लेख कृत्रिम हात आणि पाय यांच्या संदर्भात केला जातो. पाय आणि हात अशा कृत्रिम अवयवांचा वापर 2000 वर्षांपूर्वीपासून होत आहे. धातूंच्या पट्ट्यांवर लाकडाचे आवरण बसवून तयार केलेल्या कृत्रिम पायांचा वापर 2000 वर्षांपूर्वी केल्याचा आढळलं. लढाईत युद्धात गमावलेल्या अवयवांसाठी पर्यायी कृत्रिम अवयव तयार करण्याचे आणि त्यामध्ये सुधारणा करण्याचे काम शतकानुशतके शल्यविशारद करीत आले आहेत. आता त्रुटीभरणशास्त्र अर्थात प्रोस्थेटिक्स ही नवीन तंत्रशाखाच यासाठी तयार झाली आहे. जन्मजात व्यंग, अपघात आणि काही रोग यामुळे कृत्रिम अवयवांची गरज भासते. औद्योगिक अपघात, वाहनांचे अपघात, युद्ध इत्यादी कारणांनी नैसर्गिक अवयव गमावणाऱ्या व्यक्तींना कृत्रिम अवयवांची गरज भासते. तसंच कर्करोग, संसर्ग आणि अभिसरण रोग इत्यादींमुळे नैसर्गिक अवयव कापावे लागले तर अशी गरज निर्माण होते. आता शस्त्रक्रियेद्वारे कृत्रिम अवयव असे जोडले जातात की मूळचे तुटलेले अवयव या नवीन अवयवांचे वजन पेलतात. शिवाय या कृत्रिम अवयवांद्वारे स्नायूंप्रमाणे हालचाल करणेही शक्य होते. उदाहरणार्थ कृत्रिम हातामधील स्प्रिंगांच्या साह्यानं वस्तू पकडणं शक्य होतं. तसंच दुसऱ्या खांद्याला जोडलेल्या पट्ट्याला हिसका देऊन बोटे आणि अंगठे दूर करता येतात. भारतात जयपूर फूटमुळे अनेक अपंग व्यक्ती स्वावलंबी झाल्या आहेत. हा पाय रबरयुक्त कृत्रिम अवयव आहे. सुरुवातीला गुडघ्याखाली जोडण्यासाठी हा पाय तयार करण्यात आला. खाणीच्या स्फोटांमध्ये पाय गमाविलेल्या अपंग व्यक्तींसाठी 1969 मध्ये मास्टरजी रामचंदर यांनी डॉ पी के सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली हा अवयव तयार केला. जयपूर फूटची संरचना आणि बनावट पूर्णपणे भारतीय असून तो स्वस्त, तात्काळ जोडता येणारा, सहज निर्मिती करता येणारा आणि जलरोधी आहे. या कृत्रिम अवयवाची किंमत सर्वांना परवडेल अशी ठेवलेली आहे. अनेक स्वयंसेवी संस्थांमार्फत तो मोफत बसवण्यात येतो. 20व्या शतकाच्या शेवटी इलेक्ट्रॉनिकीमधील प्रगतीमुळे कृत्रिम अवयवांचे मायक्रोचिपद्वारा थेट मेंदूकडून नियंत्रण करता येणं शक्य झालं आहे. इलेक्ट्रॉनिकी आणि जीवशास्त्र अशा दोन शाखांची मिळून जैविके बायोनिक्स ही संयुक्त शाखा विकसित झाली आहे. या शाखेच्या शास्त्रज्ञांनी कोपरापुढील हात किंवा मांडीपासून कापून टाकलेल्या पायाच्या ठिकाणी कार्बनाचे धागे, बहुवारिके आणि टिटॅनियमसारख्या मजबूत पण वजनाने हलक्या धातूपासून तयार केलेला अवयव वरील पद्धतीने मेंदूला जोडून नियंत्रित करण्यात यश मिळविले आहे. ही नोंद मोहन मदवाण्णा यांनी लिहिली आहे.